93.5 वर रेड एफएम वर 8:12 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये सोनं महाग होणार असं एकूण दिसून येत आहे. झालं काय, सोन्याची जी मागणी आहे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. झालं असं आहे की युरोपीय समुद्रामधून ब्रिटननं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टीचा परिणाम हा भांडवल बाजारावर होणार आहे. त्यामुळे त्याचे मोठे पडसाद आत्तापासूनच दिसायला सुरुवात झालेली आहे. सेन्सेक्स निफ्टी जे काय खाली वर चाललेलं आहे, बापरेबाप अवघड प्रमाणात सगळ्या मुवमेंट्स चाललेल्या आहेत आणि ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून आता सगळेजण इन्व्हेस्टमेंट करायची तर मग सोन्याला प्रेफरन्स देतील. त्यामुळे तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की येत्या काळामध्ये 10 ग्रॅमसाठी एका तोळ्यासाठी जवळजवळ 33,000 रुपयांवर सोनं जाण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे जरा हा जर टाइम फेवरेबल वाटत असेल आणि या वेळात जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल, नक्की करा. फक्त तज्ञांचा सल्ला घेऊन मग इन्व्हेस्टमेंट करा. ओके, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर कुछ तो है फ्रॉम दो लफ्जों की कहानी गाणं येतं थोडस वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.